नमस्कार श्रोत्यांनो, या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आम्ही तुमच्याशी बोलतो. तुम्ही आम्हाला पत्र पाठवता आणि आमच्याशी देखील बोलता. तुम्ही विचारलेली माहिती तुम्हाला आम्ही सांगतोच, त्यासोबतच खऱ्या देवाची ओळख करून देऊन आपला स्वर्गात जाण्याचा मार्ग सोपा देखील करतो. येशू ख्रिस्त हाच एकमेव आहे की जो मानव होऊन या धरतीवर आला आणि मानवाची पाप आपल्या डोक्यावर घेऊन त्याची पापापासून सुटका केली. त्याची केवढी मोठी शिकवणूक की पापाचा अव्यय करा, पाप्यांचा नाही. आपल्या कार्यक्रमाद्वारे आम्ही याबद्दल अधिक विस्तारानं सांगत आहोत आणि त्यापूर्वी ऐका हे भावगीत.
आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या समोर नम्र करीत आहोत. तुझ्याजवळ हीच याचना करीत आहोत की आजच्या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आध्यात्मिक रूपाने आशीर्वादित कर. आम्हाला दाखव प्रभू की आम्ही आत्मिक रूपाने आज कोणत्या स्थितीत आहोत. तू आमच्यावर दया कर. अनेक आहेत जे नाशाच्या मार्गावर आहेत, अनेकांना वाईट व्यसन आहेत, अनेकांच्या जीवनामध्ये शांती नाही, निराशा आहे. सर्वांशी तू बोल, सर्वांना तू आपलं सत्य समजावून सांग. प्रभू येशू ख्रिस्ताशी त्यांची ओळख व्हावी असं तू होऊ दे. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, परमेश्वराने मोशे व आपले इतर सेवक यांच्याद्वारे आपले सामर्थ्य इस्रायलाला प्रगट केले. मोशेच्याद्वारे त्याने त्यांना नियमशास्त्र दिले आणि आपण जिवंत सामर्थ्यशाली सेनाधीश परमेश्वर आहोत याची साक्ष यहुदी लोकांना वारंवार दिली आणि त्यांना आज्ञा केली की त्यांनी केवळ त्याचीच उपासना करावी. देवाच्या विश्वासूपणाचा, कृपेचा व सामर्थ्याचा अनुभव घेऊनही हे लोक जेव्हा अन्य देवाकडे वळत तेव्हा ते देवाच्या दृष्टीने एक अमंगळ कृत्य होते, व्यभिचार होता. त्याच व्यभिचाराविषयी त्याने इस्रायलाचा इर्मियाच्या पुस्तकात धिक्कार केला आहे. इर्मियाचे पुस्तक 3 अध्याय ह्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत. पहिल्या वचनावर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला होता. आजचं अध्ययन यिर्मयाचे पुस्तक 3 अध्याय 2 वचनापासून पुढे आम्ही करणार आहोत. दुसरं वचन वाचूया. डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पहा, जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरितो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस. तू आपल्या शिंदगळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहे. श्रोत्यानो, मूर्तीपूजा म्हणजे उपासनेकरिता एखादी प्रतिमा करणे एवढेच नाही, तर ज्याकरिता माणूस स्वतःचे सर्व काही देतो ती मूर्तीपूजा होय. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की लोभ हा मूर्तीपूजा आहे, कारण माणूस एखाद्या गोष्टीचा लोभ धरतो, त्यासाठी तो आपला वेळ देतो, शक्ती देतो, तो त्या गोष्टीकरिता स्वतःला वाहून घेतो. आज अनेक लोक अशा प्रकारे पापाला वाहून घेतात, त्यासाठी ते आपली पुष्कळ शक्ती खर्च करतात. स्त्रियांना असणारा सोन्याचा लोभ, उंची कपडे आणि पुरुषांना असणारा छान छोकीचा लोभ ही मूर्तीपूजा आहेत. या गोष्टी तुमच्याजवळ असाव्यात, पण त्यांचा ध्यास तुम्ही जेव्हा लावून घेता त्यासाठी घरात भांडणे होतात, असमाधानी वृत्ती येते, तेव्हा ती मूर्तीपूजा होय, कारण त्यामुळे तुम्ही देवाऐवजी या वस्तूंना देवाचे स्थान देता. जेव्हा माणूस जिवंत देवापासून वळतो, तेव्हा तो दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे वळतो आणि ती गोष्ट कित्येकदा त्याच्या हाताने बनवलेली असते आणि ती त्याचा देव किंवा त्याचे सर्व काही बनते. जेव्हा परमेश्वर माणसांना पाचारण करीतो, तेव्हा ते पाचारण पावित्र्याच्या देवाचे, शुद्धतेच्या देवाचे, प्रीतीच्या देवाचे असते आणि त्यांनी त्याची उंची गाठावी अशी मागणी तो करतो. त्यांच्या दुराचरणी स्वभावाला तो सहन करू शकत नाही. त्यांच्यामध्ये अशुद्ध व वाईट गोष्टीच्या इच्छेला तो मान्यता देत नाही. तो उंची गाठण्याकरिता माणसांना पाचारण करतो. त्याहीपेक्षा उंच त्याच्या पावित्र्याच्या परिपूर्णतेशी त्यांना जुळवेल अशा उंचीपर्यंत येण्याचे पाचारण तो त्यांना करतो. देवाने मानवजातीला केलेले पाचारण नेहमीच पहिल्यांदा शुद्ध आणि नंतर शांती देणारे, प्रथम पवित्र मग आनंदी, प्रथम नीतिमान मग उल्हास देणारे असे आहे. यिर्मयाची यहुदातली पिढी मनापासून मूर्तीपूजेच्या मागे गेल्याने देशात निव्वळ अनैतिकता पसरली आहे असे परमेश्वर म्हणाला. तो म्हणतो, डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पहा. यावरून ही उंच स्थाने किती उघड उघड अनैतिक होती हे तुम्ही समजू शकता. झाडीच्या वनराईत उंच स्थानावर मूर्तीपूजेकरिता ते वेदी बांधत. त्या ठिकाणी दारूबाजी व लैंगिक व्यवहार चालत असत. खरोखर यहुदा अनैतिकतेच्या फार खोल पातळीवर उतरला होता. आज जगातल्या अनेक देशांनी जे स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात, त्यांनी हीच गोष्ट केली आहे आणि त्यांची नैतिक पातळी फार फार खालची आहे. आज सर्वत्र बेकायदेशीरपणा, अप्रामाणिकपणा आणि अश्लील बोलणे आढळते, कारण त्यांनी खऱ्या व जिवंत देवाला सोडलेले आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे देव निर्माण केले आहेत. पुढे 3 वचनात तो काय म्हणतो पहा. ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही, तरी तुझे कपाळ पडले कसबिनीचे, तुला लाज कशी ती ठाऊक नाही. परमेश्वर या लोकांना सांगत आहे की त्याने पावसाला रोखून आधीच या लोकांना शिक्षा करायला सुरुवात केली आहे. आजही त्यांची भूमी कोरडी आहे. नेगेबमध्ये त्यांना तेल नव्हे तर पाणी सापडले आणि त्यांच्याकरिता खनिज तेलापेक्षा पाणी अधिक मौल्यवान आहे. परमेश्वर या पृथ्वीचा, सृष्टीचा, आकाशाचा, पावसाचा व वाऱ्यांचा निर्माण करत आहे. त्याला सोडून जर आम्ही अन्य देवांची उपासना करू तर त्याने आम्हाला पाऊस का म्हणून द्यावा? जमिनीला सुपीक बनवणारा पाऊस, आकाश कपाटे उघडून देणे केवळ त्याच्या हातामध्ये आहे. यहुदाच्या वागणुकीमुळे परमेश्वराने पाऊस आवरून धरला. मला वाटतं की परमेश्वराच्या आशीर्वादानुसार जेव्हा यहुदी लोक इस्रायलात परततील, त्यांना हवे तेवढे पाणी उपलब्ध होईल. परमेश्वर त्यांना ते पुरवणार आहे. आमच्या देशावर ज्या अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत, त्यावरून आम्ही आमच्यावर येणारा देवाचा क्रोध पाहू शकतो. या नैसर्गिक आपत्तींमुळे आम्हाला आतापर्यंत फार दुःख व हानी सोसावी लागली, परंतु दुर्दैवाने अजूनही आम्ही जागृत होऊन जिवंत परमेश्वराकडे परतलो नाही. आता यिर्मयाच्या दुसऱ्या संदेशाचा आपण अभ्यास करणार आहोत. तो संदेश 3 अध्यायाच्या 6 वचनापासून ते 6 अध्यायापर्यंत आहे. या संदेशात परमेश्वर इस्रायली लोकांवर आत्मिक मागे घसरणीचा किंवा धर्मभ्रष्टतेचा आरोप ठेवतो. या अध्यायात धर्मभ्रष्टतेचा 7 वेळा उल्लेख आहे. परमेश्वराने मागे घसरणी किंवा धर्मभ्रष्टता यांचे स्पष्ट चित्र आम्हाला होशेचे पुस्तक 4:14 आणि 16 वचनात दिलेले आहे. होशेचे पुस्तक 4:14. कारण इस्रायल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे. परमेश्वराला मागे घसरणीचा हाच अर्थ अभिप्रेत आहे. तुम्ही कालवडीचा हट्टीपणा कधी पाहिला आहे काय? त्यांना कुठे न्यायचे असेल तर त्यांची येण्याची इच्छा नसेल तर त्या आपले पुढचे दोन्ही पाय जमिनीत घट्ट रोवतात आणि स्वतःला इतके कठीण बनवतात की त्यांना हलवणे शक्य होत नाही. आणि त्यांना हलविण्याचा त्यांच्या मालकांनी प्रयत्न केला की त्या मागे घसरू लागतात. हे धर्मभ्रष्टतेचे व मागे घसरणीचे देवाने दिलेले चित्र आहे. मागे घसरणे म्हणजे देवाच्या मार्गाने जायला, त्याचे ऐकायला नाकारणे. आणि कालवडीप्रमाणे आपण जेव्हा वागतो तेव्हा आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध स्वतःची इच्छा पूर्ण करू पाहतो आणि तसे करताना आम्ही आत्मिक जीवनात मागे घसरतो. जर आम्ही प्रभू आणि त्याच्या इच्छेविरुद्ध बंड करतो तर आम्ही त्याच्यापासून अधिकाधिक दूर जातो. आता आपण 6 वचन वाचूया. 3:6. ह्याशिवाय योशिया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, मला सोडून जाणारी इस्रायल हिने काय केले हे तू पाहिले आहे काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला. परमेश्वर यहुदाला सांगत आहे की बंदिवासात गेलेल्या इस्रायलापासून यहुदाने धडा शिकावा. सध्या ते जे करीत आहेत नेमकी तीच गोष्ट इस्रायलाने केली याची नोंद घ्यावी. इस्रायल हट्टी कालवडीप्रमाणे हट्ट करीत आहे, त्याचप्रमाणे ते वागत आहेत. या सर्व गोष्टींची त्यांना जाणीव येथे करून दिल्या जात आहे. इस्रायलाला परत आणण्यासाठी परमेश्वराने प्रयत्न केला पण त्यांनी त्याचे ऐकले नाही व शेवटी ते बंदिवासात गेले. ही यहुदाकरिता धोक्याची सूचना होती. या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहिले की हे लोक जर देवाकडे वळतील तर त्यांचा स्वीकार करण्याची देवाची तयारी होती. म्हणूनच कोणताही उधळा पुत्र वा कन्या, उधळे कुटुंब किंवा उधळी मंडळी, एखादा उधळा देश जर देवाकडे परत येईल तो देव त्यांना स्वीकारेल. उधळ्या पुत्राची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे ना? तो आपले घरदार सोडून, पित्याला सोडून चैनीकरिता दूरदेशी निघून गेला आणि तिकडे त्याची जवळपास उपासमारच झाले. परंतु शुद्धीवर येऊन जेव्हा तो आपल्या पित्याच्या घरी आला तेव्हा त्याने त्याचे फार सुंदर स्वागत केले. परंतु श्रोत्यानो, इस्रायलाने तसे केले नाही आणि तो यहुदाकरिता एक धडा होता. 7 वचन सांगतं, मी म्हणालो हे सर्व केल्यावर तरी तिने मजकडे परत यावे ना, पण ती आली नाही. तिची बैमान बहीण यहुदा हिने हे पाहिले. यहुदाचे पाप इस्रायलाच्या उत्तरेकडील 10 वंशांपेक्षा मोठे आहे, कारण त्यांच्यासमोर इस्रायलाचे उदाहरण असूनही त्यांनी त्यातून काही शिकण्यास नकार दिला. मला वाटतं त्यामुळे तिचा बंदिवास इस्रायलाच्या बंदिवासापेक्षा अधिक कठोर असावा. आज आमच्या मंडळांकडे पवित्र शास्त्र आहे पण फार कमी लोक ते वाचतात, फारच कमी ते अनुसरतात. देवाच्या वचनाचा दुष्काळ आमच्यावर अजून आला नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानते. परंतु जर लोक त्याचा फायदा करून घेत नाहीत, त्याला अनुसरत नाहीत, त्यातील धोक्याच्या सूचनांना स्वीकारत नाहीत, तर एक दिवस परमेश्वर आमच्या मंडळांचा विधर्म्यांपेक्षा अधिक कडक न्याय करेल असं मला वाटतं. देवाने आम्हाला जी संधी दिलेली आहे त्यानुसार तो आमचा न्याय करेल. 9 वचन वाचूया, तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला. तिने काष्ठपाषाणाशी व्यभिचार केला, म्हणजे त्यांनी लाकूड व दगड यापासून मूर्ती बनवल्या. 10 वचन सांगतं, इतके असूनही तिची बैमान बहीण यहुदा मनापासून मजकडे वळली नाही तर कपटाने वळली असे परमेश्वर म्हणतो. योशियाच्या काळातील संजीवन संजीवनच होते. पुष्कळ लोक त्या काळात देवाकडे वळले, परंतु अनेकांचे देवाकडे वळणे वर करणे होते. जवळजवळ संपूर्ण देशाकरिता तो देवाबरोबरचा एक वरवरचा अनुभव होता. मला एकूण असं दिसतं की सर्वत्र देवाच्या वचनाविषयी लोकांमध्ये अभिरुची निर्माण झालेली आहे. अनेक लोकांचे तारण झाले आहे, परंतु त्याला संजीवन म्हणणे योग्य होणार नाही, कारण त्यातील पुष्कळ काही वर करणे आहे. 3:11 आपण वाचतो, परमेश्वर मला म्हणाला, बैमान यहुदापेक्षा मला सोडून जाणारी इस्रायल कमी दोषी आहे. परमेश्वर यहुदाचे पाप इस्रायलापेक्षा अधिक आहे हे स्पष्ट करीत आहे. कारण त्यांच्याजवळ असलेले देवाचे मंदिर व नियमशास्त्राची प्रत या दोन्ही गोष्टी इस्रायलाकडे नव्हत्या. म्हणून यहुदावर येणारा देवाचा क्रोध अधिक तीव्र असे. तसेच जे आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतो त्या आमच्यावर ख्रिस्तीतरांपेक्षा अधिक तीव्र असा देवाचा क्रोध येऊ शकतो. आणि ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेले आहेत, ते जर ख्रिस्तापासून कायमचे माघारी वळले तर त्यांच्याकरिताही देवाचा क्रोध फार तीव्र असणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला वारंवार पश्चाताप करून देवाच्या समक्षतेत चालण्याविषयी सांगते. 12व्या वचनात परमेश्वर यहुदाला म्हणतो, जा उत्तरेकडे हे पुकारून सांग की हे मार्ग सोडून जाणाऱ्या इस्रायले मागे फिर. असे परमेश्वर म्हणतो, मी तुझकडे रागाने पाहणार नाही कारण मी कृपाळू आहे. मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही असे परमेश्वर म्हणतो. जर हे लोक देवाकडे परत वळले असते तर त्यांना त्यांच्या देशात परत आणण्याचा देवाचा मानस होता. खरोखर परमेश्वर फार कृपाळू व अद्भुत आहे. मी दाविदाच्या जीवनाचा विचार करते तेव्हा मला फार नवल वाटते, कारण बतशेबाच्या संदर्भात त्याच्याकडून अनेक गंभीर पापे घडली होती. परंतु नाथानाने त्याला त्या पापांची जाणीव करून दिली. तेव्हा दाविदाने मनापासून पश्चाताप केला व त्याच्या उर्वरित आयुष्यात त्याने त्या पापांकडे वळूनही पाहिले नाही. एका सुवार्ता प्रसाराच्या संस्थेतील एका कार्यकर्त्याकडूनही व्यभिचाराचे पाप झाले, परंतु तो पश्चाताप करून पूर्ण अंतकरणाने देवाकडे वळला. तेव्हा देवाने त्याची सेवा फार आशीर्वादित केली. मला वाटतं येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केल्यानंतर पश्चतापाने आत्महत्या करण्याऐवजी जर यहुदा इस्करियोती प्रभू येशूकडे पुन्हा वळला असता व त्याला त्याने क्षमा मागितली असती तर त्या फार क्षमाशील प्रभूने त्याला क्षमा केली असती. पश्चताप करून 180 अंशाच्या कोनात पापापासून पूर्ण मागे वळणे आमच्याकरिता फार फार गरजेचे आहे. इरमयाच्या या अध्यायात प्रभूची महान कृपा, त्याची आभाळा एवढी क्षमाशीलता आम्हाला पाहायला मिळते. 13व्या वचनातून तो काय म्हणतो ऐका, तू आपला देव परमेश्वर याचपासून पतन पाहून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाही, हा आपला दोष मात्र पदवी घे असे परमेश्वर म्हणतो. श्रोत्यानो, अनुतप्त व भग्न हृदयाने आपली पापे पदरी घेणे फार फार आवश्यक आहे. आज पाप कबुली न देणे ही एक फार मोठी समस्या आहे. आजच्या आध्यात्मिक चळवळीत पाप कबुलीची उणीव दिसून येते. अशातच एक पुस्तक मी वाचले आणि त्या पुस्तकाने मला अस्वस्थ केले. त्यामध्ये लेखकाने मी माझे अशी भाषा वापरली आहे, परंतु प्रभूला काही गौरव दिले नाही. देवाने त्याच्यासाठी काय केले व त्याला लखोपती कसे बनवले, यशस्वी कसे बनवले हे सांगितले, पण देवाने त्याला पापापासून वाचवल्याचा उल्लेख मला त्या पुस्तकात कोठेच आढळला नाही. आम्हाला आमची पापे कबूल करण्याची गरज आहे. श्रोत्यानो, आम्ही ख्रिस्ती आहोत असे तुम्ही म्हणता काय? त्यामध्ये तुम्हाला काय अभिप्रेत आहे? मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे असे तुम्ही म्हणाल ही एक आनंददायक गोष्ट आहे, पण त्याने तुमचे पापापासून तारण केले काय? लक्षात ठेवा की तो तुम्हाला लखोपती बनविण्यासाठी किंवा नवीन व्यक्तिमत्व देण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला नाही, तर तुम्हाला पापापासून सोडविण्यासाठी, तुम्हाला तारण देण्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला. आम्ही देवासमोर गुन्हेगार होतो, पण आमच्या गुन्ह्यांची शिक्षा त्याच्यावर लादण्यात आली आणि आम्ही आपली पापे पदरी घेऊन त्याला आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा आम्हाला पाप क्षमा व सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त होते. इरमयाद्वारे परमेश्वराने सांगितले आहे की हा आपला दोष मात्र पदरी घे. हे वचन यहुदासह आमच्याकरिताही आहे. नंतर 14व्या वचनात आपण वाचतो, परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा, कारण मी लग्नाचा नवरा आहे. मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे असे घेऊन सियोनास आणीन. खरोखर परमेश्वर फार कृपाळू आहे. 15व्या वचनात तो म्हणतो, मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील. श्रोत्यानो, तुमचे पाळक जर तुम्हाला पवित्र शास्त्रातून शिकवणारे असतील तर त्यांच्याकरिता तुम्ही देवाचे आभार मानायला हवेत. त्यांच्या स्वास्थ्यासाठी, संरक्षणासाठी प्रार्थना करायला हवी, कारण ते तुमच्याकरिता मौल्यवान आहेत असे लोक फार कमी सापडतात. अशा तुमच्या पाळकाला सहकार्य देऊन व प्रार्थनेद्वारे सेवेत त्यांचे हात दृढ करा. 16व वचन, परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोष असे ते यापुढे म्हणणार नाहीत. तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यास तो आठवणारही नाही, ते त्याची खंत करणार नाहीत आणि तो पुन्हा बनविणार नाहीत. या वचनातील त्या काळी या शब्दाचा संदर्भ ख्रिस्त राज्याची हजार वर्षे आहे. यिर्मयाच्या पुस्तकातील भयंकर भविष्यवादात मधून मधून असे आशेचे किरण आम्हाला पाहायला मिळतात. या पुस्तकात मधून मधून ख्रिस्त राज्याची वैभवी झलक पाहायला मिळते. त्यानंतर 3:17-18 वाचूया. तो म्हणतो, त्या काळी येरुश्लेमास परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील, कारण परमेश्वराचे नाम येरुश्लेमात आहे. यापुढे ती आपल्या दुष्ट अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत. त्या काळी यहुदाचे घराणे इस्रायलाच्या घराण्याबरोबर चालेल. ते उत्तरेकडील देशातून निघून एकवट होतील व तुमच्या पूर्वजास मी वतन करून दिलेल्या देशास येतील. ख्रिस्त राज्याविषयी हे एक सुंदर भविष्य आहे. पुढे 19 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रातील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटत होते. तुम्ही मला माझ्या बापा असे म्हणाल व मला अनुसरायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटत होते. कोणाही इस्रायली व्यक्तीने देवाला त्याचा पिता म्हटले नाही. तो इस्रायल देशाचा पिता होता आणि त्याने इस्रायलाला माझा मुलगा असे म्हटले, परंतु त्याने दाविदाला माझा मुलगा असे कधी म्हटले नाही. मोशेलाही त्याने माझा सेवक असे संबोधले. आज फक्त कृपेच्या काळात तुम्हाला व मला देवाचे पुत्र व कन्या म्हणवण्याचा विशेष अधिकार प्राप्त झाला आहे, कारण योहान कृषुवर्तमान 1:12 वचनामध्ये जितक्यांनी त्याचा स्वीकार म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे ज्यांनी त्याच्या नामावर विश्वास ठेवला ते देवाचे पुत्र व कन्या झाले. तो तुमच्या पापांपासून तुम्हाला तारणारा तारक आहे काय? जर आहे तर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या आहात. यानंतरही परमेश्वर या लोकांना मागे वळण्यासाठी अर्जव करतो. 23 वचनात तो म्हणतो, टेकड्यांवरील शब्द डोंगरावरील गडबड खोटी ठरली आहे. खरोखर आमचा देव परमेश्वर याच्या ठाई इस्रायलाचे तारण आहे. श्रोतानो, टेकड्यांवर प्रत्येक हिरव्या झाडाखाली जी मूर्तीपूजा चालली होती ती त्यांच्याकरिता कधी तारण आणू शकली नाही व आताही ती कोणाचे तारण करू शकत नाही, कारण तारण प्रभूपासून येते. पुढे 25 वचनात आपण वाचतो, आपण आपल्या लज्जेत लोळूया, आमची अप्रतिष्ठा आम्हास झाकू, कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही. यहुदाने आपली पाप कबुली दिली नाही, यिर्मयाने स्वतःच्या व त्यांच्याही पापांची कबुली दिली. पाप कबुली देण्याने आमचे काही बिघडणार नाही. आम्ही देवाच्या विशेष आशीर्वादांविषयी वाचतो ऐकतो. देवाने आम्हाला आशीर्वादही दिले आहेत, पण पौलाने आम्ही सर्व देवाच्या गौरवास उणे पडले आहोत ही जी पाप कबुली दिली ती तुम्ही वाचली आहे काय? तुम्ही स्वतः देवाकडे जाऊन आपण देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत हे कबूल केले आहे काय? आम्हाला देवासमोर नम्र होण्याची गरज आहे. यहुदाने स्वतःला देवासमोर नम्र केले नाही आणि त्याला शिक्षा म्हणून बंदिवासात पाठविण्यात आले. कदाचित तुमच्या व माझ्यासाठीही काही शिक्षा राखून ठेवली आहे. जर आम्ही आपली पाप कबुली देऊन देवाच्या कृपेकडे ख्रिस्ताद्वारे वळलो नाही तर ती शिक्षा कोण जाणे किंवा आमच्यावर येईल. आता आपण यिर्मयाच्या 4:10 अभ्यास सुरू करणार आहोत. त्याच्या 1 वचनांमध्ये आम्हाला देवाला चांगला प्रतिसाद देणाऱ्यांसाठी देवाचे काय म्हणणे आहे ते वाचायला मिळते. 4:1 वचन वाचूया. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू मजकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यापासून दूर करीशील, भागणार नाहीस. या लोकांविषयी देव विशेष आस्था बाळगत होता आणि त्यांचे आपल्या बरोबरचे नाते योग्य व सुरळीत व्हावे अशी देवाची इच्छा होती. ते जर त्याच्याकडे वळतील तर तो त्यांना त्यांच्या भूमीतून घालून देणार नाही असे तो त्यांना सांगत आहे. आणि 4:2 वचनात तो त्यांना म्हणतो, आणि सत्याने धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीवितांची शपथ वाहशील तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील. श्रोत्यानो, यहुदाच्या लोकांनी देवाकडे वळल्याने त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी समर्पित झाल्याने त्यांच्या एकट्यांचा फायदा होणार नव्हता, तर त्यांच्याकडे पाहणाऱ्या देशांना परमेश्वराची ओळख पडणार होती. ते त्याच्याजवळ येणार होते, आशीर्वाद प्राप्त करणार होते आणि त्याचा अभिमान बाळगणार होते. ही गोष्ट तुम्हाला व मलाही लागू पडते. जर आम्ही आमचे पापी मार्ग टाकून परमेश्वराशी एकनिष्ठ राहू तर आमच्यामुळे विधर्म्यांनाही ख्रिस्ताची ओळख पडणार आहे. तेही ख्रिस्तामध्ये स्वतःला धन्य समजतील व त्याचा अभिमान बाळगतील. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, देवाने तुम्हाला मला पाप व अज्ञानाच्या अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात यासाठी आणले की आम्ही त्याचे गुण प्रकाशित करावेत, त्याचे गौरव आमच्या ठाई प्रकट व्हावे. पण प्रभू येशूने आम्हाला या आत्मिक अंधाराच्या युगात त्याचा प्रकाश धारण करणारे दिवे बनण्याचे पाचारण केले आहे. आता आपण चौथा अध्याय तिसरे वचन वाचूया. कारण परमेश्वर यहुदा व येरुश्लेम यातल्या लोकास म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. काट्यांमध्ये पेरणी करण्यात काहीच अर्थ नाही आणि जमिनीवर बी पेरण्यापूर्वी ती जमीन नांगरलेली मशागत केलेली असायला हवी. प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट दुसऱ्या शब्दात मांडून म्हटले, आपली मोते डुकरासमोर टाकू नका. मला असं वाटतं की काही जागा व काही वेळा अशा असतात की त्यामध्ये सुवार्ता सांगण्यात काहीच अर्थ नसतो. कधीकधी लोक काहीतरी सनसनाटी व दिखावा करण्यासाठी सुवार्ता प्रसार करतात, परंतु परमेश्वर म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरा. डॉ एच ए आयनसाइड यांनी असे म्हटले आहे की ठाम मताच्या नांगराने हृदयाची कठीण भूमी नांगरल्या गेली पाहिजे. श्रोत्यानो, धार्मिक सुधारणांमध्ये काही एक अर्थ नाही, कारण त्या वरवरच्या असतात. मला खात्री आहे की आज जेव्हा आपण परमेश्वराचं वचन ऐकलेलं आहे तेव्हा आपण अवश्य आपल्या स्वतःचं परीक्षण कराल आणि पहाल की आपली धार्मिकता आणि जे परिवर्तन आहे ते वरवरचे आहे किंवा हृदयापासून आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तोपर्यंत नमस्कार.